بسم الله الرحمن الرحيم. معاذ السامعين الكرام، محترم مولانا ساجد صاحب اکرمی ندوی کا درس حدیث اسلامی افکار ڈاٹ کام میں پیش خدمت ہے.
بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على سيد المرسلين سيدنا محمد وآله وأصحابه وأزواجه وآل بيته وذرياته أجمعين، أما بعد، عن أبي هريرة رضي الله عنه قال قال رسول الله صلى الله عليه وسلم إن الله تعالى خلق الخلق حتى إذا فرغ منهم قامت الرحم فقال هذا مقام العائذ بك من قطيع؟ قال نعم. أما ترضين أن أسل من وصلك وأقطع من قطعك؟ قالت بلى. قال فذلك لك. ثم قال رسول الله صلى الله عليه وسلم اقرأوا إن شئتم فهل عصيتم إن توليتم أن تفسدوا في الأرض وتقطعوا أرحامكم؟ أولئك الذين لعنهم الله فأصمهم وأعمى أبصارهم. وفي رواية للبخاري رحمه الله فقال الله تعالى من وصلك وصلته ومن قطعك قطعته، أو كما قال عليه الصلاة والسلام أستغفر الله أستغفر الله أستغفر الله العظيم الرحيم الكريم الذي لا إله إلا هو الحي القيوم وأتوب إليه وأسأله التوبة والمغفرة. اللهم صل على محمد وعلى آل محمد، كلما ذكره ذاكرون وكلما غفل عن ذكره غافلون. اللهم صل على محمد وعلى آل محمد، كلما ذكره ذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. اللهم صل على محمد وعلى آل محمد، كلما ذكره ذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. يا عزيز الله تقرب إليه أني هو نصف ساعة بیان کروں گے لوگوں، بات چل جائے سے ان کا کردہ تو مائیں واپس کریں اس میں تو لوگ جس پر رشتے دارا سریں اس میں سلوک کرو کی تاکید تو زمین پہ ہی چونتی حدیث ہی اللہ تعالیٰ اور مطالعہ اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم کہ اللہ تعالیٰ جتا مخلوقات پیدا کر لو یعنی مخلوقات پیدا کرو فارغ والو فارغ والو ان تعلق وزاد کے ملے سام ملے ان کا حکومت کروں گا اتنا انسان کے اللہ بنے تو مجبور کر رہے تھے جو کروں والا فارغ والوں نے اللہ کا حکم مخلوقات پیدا کرتے والو مخلوقات پیدا والی حکم خدا آمدی پر مناسب ابھی جتنا مخلوقات پیدا والی کہتے ایک مخلوق جو بندے رشتے داری رحیم رشتے داری ایک مخلوق ادھر علی ادھر علی اپنے حقوق کا مطالبہ کرو کہ میں اگر تو پیدا کرا تھے پیدا کہلا مت مجھے حقوق یہ کہیں سے کہ حقوق ادا کر لی مان صاحب کا جو تم مجھے حقوق ادا کرنا ہے پیچھے سے وہ کا سزا سے ایک دم اللہ تعالیٰ کا مدر کسی پہ رلی کے مطلب بتاؤں گا کہ یا ترین جگہوں پہ اللہ کے نبی صاحب نے اہمیت ظاہر پہنچا کر کسی تعبیر اختیار کر لے یا تم کو سمجھتا ہے اللہ تعالیٰ مقرر کے لے کہ یہ پھر دن ترجمان ترجمانی پہنچا سکو یا جگہوں پہ یہ اللہ تعالیٰ کدے ہیں رب میں کدے صاف ایسے بالکل واضح ایسے کہ تم تو جو اللہ سے بھی مشکل نہ اللہ تعالیٰ ہر چیز کر سکتا وہ اعلیٰ کل شہین قدیر اللہ تعالیٰ ایک حصی چیز تھی رشتے داری ایک حصی چیز نہیں مانوی چیز محسوس اونچی چیز نہیں دخو پہ اونچی چیز نہیں عملات پہ اونچی چیز تھی لیکن اللہ تعالیٰ عملات شکل اختیار دے لو اینڈ کہ مشکل جام اللہ تعالیٰ ابیر علی تو کہیں بعید کہیں ہر چیز ممکن ہے چنانچہ رشتے داری اللہ صاحب نے ابیر رام سنتا عالم نے ابیر علی کیا کہا آپ اسلام کہ جی ماتا جو ہوں قطع کر دے لو مجھے حقوق ادا کرتے نا تجھے بھارت کا म्हाका गॅरंटी दिलो काय जाल्यार ते म्हजे अशें निकोश रूप करून जाले नातले उपाय दुखोवन जाले का बर म्हळे सुद्दां का हुकूम अशें तूं म्हाका वाजय जावंक आनी येता काय वाजय जावंक आनी धातालो अच्छा ठीक आहे काल नाम ताणें तुजो हो मुतालबो अशें तो मुतालबो पुरो करूंक गेलो आनी सांगता अल्ला ताला आमा तर्फे मुखातर करून गोव्याचे इंसाना पसून मुखातर करता कोणी एक सामने एक मखलो वाले मुखात करता वळखता जापता करता तेच तरेखान तुका दैव अल्ला ताला सांगता काय तूं हे वापना पर राजी होते ते जे कोण तुका जोग दिलो मी तेका मिलवतलो तेका जोग दिलो आनी जे कोण तुका खता करतलो मी तेका खता करतलो एक अल्ला ताला तर्फी एक सांगची सावन गेली ती सांग जे कोण तुका मिलवतलो आणि तुझे हक अदा करतलो मी तेका मिलवतलो याने तुझे पर मेहरबान जातलो मी ते मेहरबान जातलो दुनिया भितर आखरते भितर तेजी मुश्किलात दूर करतलो आणि तेका नवाजतलो मी म्हणजे रिजा देतलो मी तेका ती नफरत करतलो आणि तेका इनामात अदा करतलो जोडतलो मतलब अल्लातला जोडतलो मतलब नाही आणि जे कोण तुका करतलो तुझे हुको अदा करतो ना मी तेका तोडतो तेका बर्बाद करतलो मी दुनियाचो राहतो ना आखरचो राहतो आखरचो त्यांना बिलकुल साफ जात नाही रिश्तेदारा सरीन दुखून त्याच्या खात्री चाललो त्याला मग आखरच बर्बाद झाली लेकिन दुनिया चार दिवसात दुखून ते राहू शकतात चार दिनची चांदणी तेरा देवी रात दूर राहचे बावजूद रिश्तेदार राहचे बावजूद दुनियेची जाहिरी तो राहचे बावजूद दुखून ते अल्लाह अगर त्याचा कथा केला होते केला तर तरी तेजी जी कोणती बर्बादी येते दुनिया तर कट्टे एक दोन सैकडो हजारो वापरात इतके होते ते सर्वच असे कोणती जी कमी नाही लेकिन का हुकात पडली कोणती मुसीबत आली का असदात पदे आले ना मनशां खतम हे कोणी दोन माणसं ना वा अगर आम्ही जरा गौर केला आपल्या माहोल भीतर आपले अकराज भीतर आपले रिश्ता भीतर कोण द्या जे कोण रिश्तेदारी पता केला तर त्याचे हालात सगळे निके होते ते मटेरियल खराब होते खेगा झाले जरा गौर करू का दुनिया दारुल असबाब कधे असबाब ते बघा कोणतं काम का नाही कोण निके जाऊचे आला त्याची जाहिरी सबब हे खराब जाऊचे आला होतं त्याचे कोणतं सबब असे पहिली रुहानी सबब बुनियादी आणि असा सबब तो तरी मग अल्लाह ताला झुकून द्यायचे जाहिरी असबाब कोण जमा करतात आम्ही आमची नजर करायचा खाली जाहिरी असबाब तिची बांधून तिची आले वर्णा झुकून दे ते भीतर गहराईत गेला आमका लोक बघता की असल सबब तो ना असल सबब कोणते खिलाफ शरीयत काम अल्लाची नाराजगीचे काम तर त्या मी जरा गौर केला लोक बघता म्हणजे ते का कोण तो गुन्हा झाला कधे गुन्हाचे असबाब अल्लाह ताला गुनाचे सबब कोण हो उल्लो गुन्हा गुन्हा आहे कबीरा रिश्तेदारा सरीन बदसलूकी करूचे त्यांचे हुकूकची अदागी अदायगी करणं तुरंत दाखलो गुन्हा ना बल्कि गुन्हा आहे कबीरा उल्लो गुन्हा जितका असं तौबा करणं आहे आणि जितका असं दुखून ते तुझी तलाशी करणं आहे तुम्ही गुन्हा माफ जाणार तर कालच बला हो जवाब अल्ला तर्फे मिळला मग ती रिश्तेदारी उभी झाली रिश्तेदारी बोला हा बला मेळा जीवड आणि मुझे हुकूमची अदायगी माझा गॅरंटी मिळली होती कधी आणि जे कोण करूचे ना त्याची बर्बादी येते नाही झाली मला तिथंच का झालं एक माणूस जो कोण हे दुश्मन असा दुश्मनाची भारत का आज का नव्हता इन्साफ मिळू का माझा माझा हक माझा मिळू का हक मी देऊन गेलो रिश्तेदारीचा हक तिका देऊन गेलो काल कर्जा लेखी लेखी अल्ला आपल्या सांगा की ती तुका आता करून गेली तुझी कोणी मांग केली होती रिश्तेदारी ती ही मांग पुरा करून गेली आणि तुझी हुकूमची अदायगी करण्यात आला सगळं दुखून देऊ माझा आजाद यकिनी झालो ते मग अल्लाच्या नबी सहासन दुखून देऊ पुराणी आयतन इस्तिबायको करतात अल्ला तुझी सहान झाले की ना की आमका पुराणची कोणती आयत जमका काय नाही स्वतः सहजान दुखून चांगले पत्रकी लेखी होती अल्ला तर्फीने सांगितले लेकिन ते बावजूद बाजवा हुजरपा सहासन पुराणी आयतो आपली दलील उदर पेश करते आता हिंदा तो मोहम्मदची आयत दुखून द्यायचे فهل عسيتم ان توليتم ان تفسدوا في الارض فتقطعوا ارحامكم جاؤں سکتا تم کا ان توليتم یعنی تم کا اقتدار نصیب جائے اقتدار حکومت زمین پر قبضہ تم کی کہیں سازی کری جائے تم کے احکامات جاری جائے तुम्ही बनवलं जाय त्याने कधी हुकुमत मिळला मग या पॉवर मिळला मग ताकद कुवत मिळला मग जोगंद का करता तो हुजात राहणं आपल्या मनाकडे करू दे माय सीट माय ऑर्डर कधी मधी चालू दे मका कोण पुसतात कधी त्याचे तुम्ही जाणा मका तुम्ही जाणा ही आहेत पडा पाहिला असे तुम्ही तवलंय तुम अंतुष तिथे तुला तो जमिनीत तुम्ही फसाद मध्ये होतलं आपली मनमानी करून खिलाफ जरियत काम करून पहिलं आम्ही दुखून घेऊ आपली मनमानी केलं ना फसाद आणि बिघाड जाऊच आणि ते मग तो पत्ती हा मग खास करायचं रिश्तेदारी खता करता रिश्तेदाराचं पाच घ्या करू देणं खास करायचं गरीब रिश्तेदार त्यांचा घात करू देणं हा त्यांचा भगवान देऊ देणं तुम्ही सावकार झाले तुम्ही वडले झाले तुमचे आता पवार राहिलो हा माणसाकडे त्या माणसात तुमची इज्जत आहे तर त्या गरीब रिश्तेदार तुमच्या तुमचं शरण दाखवतात त्यांनी बघी लावलं त्यांना त्यांचे हाक त्यांचा हाक दबवले इशी कळला मग काय जाणते तुला ऐकलं लहान ही माणसाबरोबर अल्ला लहानत केला अल्लाची लहानत ही माणसाबरोबर असेल लहानत 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 बोलन का रहमत घेऊन दुरी अल्लाची रहमत त्यांचा नशीब नाही अल्लाची रहमत नशीब झाला मग नाटला मग त्याची बर्बादी असेल हे का मी तुला होर करा तू आणि ते मग का असं म्हणून एक लहानत झाली लहानत पडला मग असं काम करणं आणि कोणतीची खायला बसेन तर असं म्हणून त्यांना चप्प पहिले अल्ला त्याला कानात कोणती हक्के जातणे नसिहतचे जातणे त्यांची कामाचे जातणं खाल्या खायला बसेल ऐकू तयार नाही ऐकायला आमचं कानाची गणना करू दे तो सांगतो भेटू जातात आमचा कलता वा आमचा कलता कधी कलचे भाव कलचे वाकडे तुम्ही सांगणार ऐकू तयार नाही जातणी घेऊन जाण्याची तयार नाही आणि ते काय आहे काम चप्पे झाला जाहिरी चप्पे पण नाही बोलते बातमी चप्पे पण कान ऐकूचे बावजूद कबूल करायची सलाहियत हक जातण्या कबूल करायची सलाहियत जे कोणतं खतम काम दिली तो आम्हा अपसारण आणि बोले खुद्द केला आम्हा तासम म्हणून त्याचे कान बहरा गेलो आणि त्यांचे बोले खुद्द केलो कारण दोन्ही पलते वाटत आणि ऐकते वाटत खुद्द केलो म्हणाला आपली भलायची जी त्यांची नजर ते येणार कोणी फळ करते पाठीकडे दस्ता सगळं जखडू दस्ता लेकिन का चीज करू का कोणती चीज आम्ही इख्तियार करू का कोणती चीज करणार आहे ते खराब होत्या ना ओके खराब चीज निकी दाखवता निकी चीज खराब दाखवता आपले हिसाब करत चालतात मनमानी करतात दुनिया जिंदगी की पोळा होता दुखून द्यायचे ओके जे आश्रय देतो ते मग बर्बादी सांगेल आपली आपल्या हातीन आपल्या आपल्या पायावर पुढा मारा आपल्या हाती अल्लाह ताला सर्व समजवला तर सर्व चांगला आहे लेकिन रिश्तेदारी जगन द्यायचे किंवा पाच लिहा गरवे नाटून दुश्मनी धरण कथे चालू करून आणि तालुका कथा करून जगन ते हे नकार बरामद जातात आम्ही गौर करतात वाजे पैगाम आमचे समाज हो त्यामध्ये तरी माणसा समाज राहायचा आम्ही दुनियात मौजूद राहतो आमचे नेते आमचा महत्व कोण सांगतो वाटेल का करता झाले आम्ही गौर करता झाले आमचे रिश्तेदार रिश्ता आम्ही पैदाशी भिनी म्हणजे पैदा झाले बरोबर रिश्तेदारी सुरू झाली एकटी रिश्तेदारी येते अव्वल करा उजल आणि जो पण ज्याला कळी रिश्तेदार होतो ते मग रिश्तेदार ते मग रिश्तेदार सन्मान तो लिहा बरोबर सन्मान पुढे ज्यादा करी वाजलो ते मग ज्यादा करी ते मगलो ते मग ते मगलो कधी बहराल धुरलेला बघलेला कोणते रिश्तेदार करीन दुकानचे आखरी दर्जा भावना कम से कम दुकानचे तालुकात भाल लावतात दुश्मनी राहणे बाकी दुकानचे जे येणे बसणे वक्तांचे वक्तन जारी करतात त्यांची खाय खबर देऊ का आमचे ते ताकद द्यायचे त्यांचे ते खोडका द्यायचे त्यांची जरुरत जरुरियात पुरा करू का त्यांचे कामं करू का अगं ही चीज भरली जबरदस्त आणि ते मग फरमतात आम्ही आमचं जायजा घेणू का जायजा घेऊन काही कमी खामी असे त्याचा पुरावृत्ती कशी करू का अगर आम्ही गौर करा दुकान दे कट्टेक रिश्तेदार याचे बाहेर पडे ते वर्ष हा वर्ष झाली त्यांचे नाव आमचे तेव्हा देणार आणि त्यांची त्यांचे आमची नजर पण नाही अरे त्यांनी आपल्या आलं नजर पण पडणार त्यांचा हात मी उचलून घेतला त्याने लिस्ट तयार करू का आपली केव्हा सांगू का त्याच्या रिश्तेदारी दुकानच्या खाली शिकत जाणार स्त्रियांमध्ये रोज गेला केव्हा दाखल का कोण रिश्तेदार आपले कोणकोण रिश्तेदार वाटेल मामा तकिन कोण बापा तकिन कोण दुकान आपली केव्हा दुकडे तारू करू का वक्तन जवाबदार निकाल होऊन गेले पहिले फुलान मोहम्मद फलान मोहम्मद फलान तारू केला तिची बाकी राहतात ही मुत्तफाकाला दिवाय इमाम बुखारी इमाम سے کام چلا دکان کو بیان کے لیے. امام بخاری کی روایتوں پہ بھی ایک لفظ دکھوں دے الگ ایسے مطلب خلافہ دکھ اللہ تعالیٰ فرماتا کر من وسا لے کی وسل تو ہوں جو کون چکا جوڑ دے لو میں تکا جوڑ دے لو ارے وہ خطا کی خطا کرو چکا دکھوں تو توڑ دے لو میں تکا توڑ دے لو مخلوق خلاصہ دے کر الفاظ سے ذرا فروغ حاصل لو اللہ تعالیٰ ہم غور و فکر کو توفیق ادا کرو اپنی کمی خامی یعنی کوتاہی کی جو تراکی زندگی کی طرح اللہ تعالیٰ پورا کروں ہر اللہ دخل گناہ سے اللہ تعالیٰ ہم کی حفاظت کروں. آخر دعوانا الحمد للہ رب العالمین اللهم صل على محمد وعلى آل محمد وبارك وسلم كما تحب وترضى وعدد ما تحب وترضى. اللهم اهدنا واهد بنا واجعلنا سببا لمن اهتدى رب اغفر وارحمنا وانت خير الراحمين. وصلى الله تعالى على خير خلقه سيدنا محمد وآله وصحبه اجمعين برحمتك يا ارحم الراحمين.